का राजा, पुणे का शाणा, अच्छे अच्छों को खिलाए दाना। आया रे आया देखो आया श्रीकांत।
रिश्ता खत्म होने पर कभी कभार कुछ अतरंगी से सॉल्यूशंस भी आते हैं नजर। फॉर एग्जाम्पल, पुणे के फैमिली कोर्ट में एक डिवोर्स का केस चल रहा था एंड जज साहिबा ने कहा कि तुमच्यामध्ये जे काही चाललेलं आहे ना ते खूपच कटू चाललेलं आहे आणि त्या कटूपणाला आळा घालण्यासाठी म्हणून मी तुम्हाला लाफ्टर थेरपीचे सेशन्स रेकमेंड करतीये।
क्या बात कर रहा है।
तुमच्या चेहऱ्यावरती हास्यच नाहीये, तुमच्या आयुष्यात हास्यच नाहीये, त्यामुळे तुमच्या आयुष्यात जरा हास्य आणण्यासाठी तुमच्यासाठी हे लाफ्टर थेरपीचे सेशन्स रेकमेंड करतीये, विच आय कम्प्लिटली अंडरस्टँड अँड आय नो एक्झॅक्टली वाय जज साहेबांनी ये किया हाय। कारण त्यांच्यामध्ये नाहीतरी हा हा ही ही म्हणत बोट एकमेकांकडे दाखवले जात होते ना, आता हा हा ही ही करत एकमेकांकडे बोट दाखवतील ते। All right, sad jokes enough.
Find RJ Shrikant on Facebook at facebook.com/RJ Shrikant. SHRIKANT REDFM.
Red FM 93.5.